आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेण्यात येणार। सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। महाशिवरात्रीचा सर्वत्र उत्साह। महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी छापे। आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत कोलंबोत रंगणार। लोकसभेचं कामकाज सुट्टीनंतर 9 मार्चला पुन्हा सुरू झाल्यानंतर सभापती ओम बिर्ला यांच्या विरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेण्यात येईल अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी PTI या वृत्तसंस्थेला दिली। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 9 मार्चला सुरू होईल। या टप्प्यात काही विधेयकं चर्चेला येतील, यात एक महत्वाचं विधेयक आहे असं त्यांनी सांगितलं। पहिल्याच दिवशी 9 मार्चला सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा होईल आणि त्यानंतर मतदान होईल असं रिजिजू म्हणाले। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं CBDC अर्थात केंद्रीय बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं उद्घाटन केलं। ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयातला भ्रष्टाचार यामुळे संपुष्टात येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला। गरिबांना अन्न पोहोचणं सुलभ होईल असं शहा यांनी यावेळी सांगितलं।
मैं मानता हूं कि यह पद्धति से गरीबों को राशन देने का जो हमारी पद्धति है खाद्य और आपूर्ति मंत्रालय का उसमें से संपूर्ण रूप से भ्रष्टाचार का उन्मूलन हो जाएगा और पारदर्शी तरीके से गरीबों को अनाज मिलने की शुरुआत।
यापूर्वी नक्षलग्रस्त किंवा संघर्षग्रस्त भागात 5 किलो अन्नही गरिबांपर्यंत पोहोचत नव्हतं, मात्र आज या प्रणालीचं डिजिटायझेशन झाल्यामुळे अन्न पोहोचणं सोपं झालंय असं शहा यावेळी म्हणाले। शहरांच्या विकासाकरता 1 लाख कोटी रुपयांच्या UCF अर्बन चॅलेंज फंडाला मंजुरी देण्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्वागत केलंय। उच्च दर्जाच्या शहरी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी या फंडातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, त्यामुळे शहरं देशाच्या आर्थिक विकासाला चालना देण्यात महत्वाची भूमिका बजावतील असं ते म्हणाले। UCF ही गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाची योजना आहे। सर्वसमावेशक, काटक, विधायक आणि पर्यावरणाला अनुकूल शहरांची उभारणी करणं हे याचं उद्दिष्ट आहे। या योजनेमुळे पुढल्या 5 वर्षात शहरी भागात 4 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे। परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल जर्मनीमध्ये भारत, जर्मनी, जपान आणि ब्राझील या G4 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट घेतली। बैठकीदरम्यान डॉ जयशंकर यांनी सुधारित बहुपक्षीयतेवर चर्चा केली। म्युनिक सुरक्षा परिषद 2026च्या पार्श्वभूमीवर प्रथमच ही बैठक आयोजित करण्यात आली होती। अहमदाबादमध्ये गेल्या वर्षी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघाताबाबत परदेशी माध्यमांनी केलेल्या दाव्याचं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी खंडन केलंय। अपघाताचा तपास अद्याप सुरू आहे अशी माहिती त्यांनी सांगलीमध्ये माध्यमांशी बोलताना दिली। या विमान अपघाताची चौकशी करणाऱ्या संस्थेनं अपघातासाठी वैमानिकांना दोषी ठरवल्याचा दावा इटलीतल्या एका दैनिकानं केला होता, मात्र अद्याप तपास संस्थांनी तपास पूर्ण करून आपला अहवाल सादर केला नाही। बाहेरच्या कोणत्याही संस्थांवर विश्वास ठेवू नये असं मोहोळ म्हणाले। गेल्या वर्षी 12 जून रोजी लंडनच्या दिशेनं जाणारं एअर इंडियाचं विमान अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर लगेच कोसळलं होतं। बांगलादेशात नवनिर्वाचित सरकारचा शपथविधी येत्या 17 फेब्रुवारी रोजी होणार आहे। या समारंभात सहभागी होण्यासाठी भारत, चीन, पाकिस्तानसह 13 देशांच्या प्रमुखांना निमंत्रित करण्यात आलंय। बांगलादेशात नुकत्याच झालेल्या 13व्या राष्ट्रीय संसदीय निवडणुकांमध्ये बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखालच्या युतीचा विजय झाला। बांगलादेशला भारताबरोबरचे संबंध नव्यानं प्रस्थापित करायचे असून दोन्ही देशांनी परस्पर हितासाठी एकत्र येऊन काम करायला हवं असं बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान यांचे सल्लागार हुमायून कबीर यांनी म्हटलंय। रहमान यांच्या बीएनपी पक्षानं गेल्या शुक्रवारी झालेल्या संसदीय निवडणुकीत मोठ्या बहुमतानं विजय मिळवला. त्यानंतर पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत कबीर बोलत होते. बांगलादेशमधल्या निवडणुकीत बीएनपीला मिळालेला स्पष्ट जनादेश लक्षात घेता भारतानं इथलं बदललेलं राजकीय वास्तव ओळखायला हवं असं ते म्हणाले. बांगलादेशमध्ये 2024 साली झालेल्या उठावानंतर अवामी लीगच्या अध्यक्ष शेख हसीना यांनी भारतात आश्रय घेतलाय. या पार्श्वभूमीवर बांगलादेशमधल्या अस्थिरतेला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांना भारतानं संरक्षण देऊ नये अशी विनंती त्यांनी केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाशिवरात्रीचा उत्सव आज देशभरात भक्तिभावानं साजरा होतोय. काशी विश्वनाथ, ओंकारेश्वर, घृष्णेश्वर, महाकाल, सोमनाथ, परळी, वैजनाथ, त्र्यंबकेश्वर, रामेश्वर अशा प्रसिद्ध ज्योतिर्लिंगांसह ठिकठिकाणच्या शिवमंदिरांमध्ये आज पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली. दर्शनासाठी रांगा लागलेत. ठिकठिकाणी महादेव मंदिरांमध्ये शासकीय पूजा आणि अभिषेकही करण्यात येतोय. चार धामपैकी बाबा केदारनाथ मंदिराचे दरवाजे येत्या 22 एप्रिलला उघडले जातील अशी घोषणा आज महाशिवरात्रीच्या दिवशी करण्यात आली. देशभरात गावोगावी महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरली आहेत. महाशिवरात्रीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाशिवरात्रीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दहशतवादाशी संबंधित कारवायांप्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकानं आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या दोन जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी छापेमारी केली आणि काही संशयितांना ताब्यात घेतलं. यवतमाळमधल्या पुसद आणि उमरखेडमधल्या 14 ठिकाणी शोध मोहिमा सुरू असून आक्षेपार्ह कागदपत्रं, मोबाईल फोन आणि विद्युत उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. संशयितांची चौकशी सुरू आहे. आतापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नाही. अहिल्यानगर जिल्ह्यात 7 ठिकाणी दहशतवाद विरोधी पथकानं छापे टाकले आणि आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या. ही कारवाई अजूनही सुरू आहे. मुलुंडमध्ये मुंबईत मेट्रोचा पूल कोसळून झालेल्या अपघात प्रकरणी कार्यकारी अभियंत्याचं निलंबन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या अपघातात 1 जण मृत्यूमुखी पडला तर 3 जण जखमी झाले. जखमींवर उपचाराचा खर्च एमएमआरडीए करणार आहे आणि या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून मृत व्यक्तीच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत श्रीलंकेत कोलंबोमध्ये रंगणार आहे. संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले पहिले 2 सामने जिंकून प्रत्येकी 4 गुण मिळवले आहेत. आजच्या लढतीवर त्यांचं उपांत्य फेरीतलं स्थान ठरेल. मुंबईच्या वानखेडे मैदानावर वेस्ट इंडिज विरुद्ध नेपाळ हा सामना सुरू आहे. नेपाळनं विजयासाठी 134 धावांचं आव्हान वेस्ट इंडिज समोर ठेवलंय. शेवटची बातमी मिळाली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 10व्या षटकात 1 बाद 73 धावा झाल्या होत्या. अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या 4 अंतराळवीरांचा नवा चमू काल आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचला. अंतराळ स्थानकातले 4 अंतराळवीर प्रकृती अस्वास्थ्यामुळे पृथ्वीवर परतले होते. नासानं गेल्या 65 वर्षांमध्ये पहिल्यांदाच प्रकृतीच्या कारणावरून अंतराळवीरांना माघारी बोलावलं. यंदाच्या फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीला अमेरिकेनं सिरियामधल्या इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेच्या तळांवर 30 पेक्षा जास्त हल्ले केल्याचं अमेरिकन लष्करानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये इस्लामिक स्टेटच्या हल्ल्यात अमेरिकेचा एक सैनिक आणि स्थानिक दुभाषा ठार झाला होता. त्याला प्रतिसाद म्हणून आपण हे हल्ले केल्याचं अमेरिकेनं म्हटलंय. ठळक बातम्या पुन्हा एकदा. लोकसभेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या 2र्या टप्प्यात सभापतींविरोधातल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा आणि मतदान घेण्यात येणार. सेंट्रल बँक डिजिटल चलन आधारित सार्वजनिक वितरण प्रणालीचं केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाशिवरात्रीचा सर्वत्र उत्साह. महाराष्ट्रात दहशतवाद विरोधी पथकाचे आज यवतमाळ आणि अहिल्यानगर या 2 जिल्ह्यांमध्ये 20 पेक्षा जास्त ठिकाणी छापे. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत पाकिस्तान लढत कोलंबोत रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.